Krishna, Krishna, Hare Hare, Hare Rama, Hare Rama. 500 वर्षापूर्वी श्री चैतन्य महाप्रभू व श्री नित्यानंद प्रभू यांनी असंख्य पतित जीवांचा उद्धार केला व त्यांनी असे भाकित केले की भगवान श्री कृष्णांच्या नामाचे कीर्तन पृथ्वी तलावर प्रत्येक गावागावात ऐकू येईल. पृथ्वी ते आच्छे जतनगर आदि ग्राम सर्वत्र प्रचार होई बेमोर नाम या भविष्यवाणीला अनेकांनी अगदी वैष्णवांनी सुद्धा एक सुंदर काव्य पंक्ती समजले. परंतु ही भविष्यवाणी आज सत्य झालेली आढळते. 50 वर्षांपूर्वी श्री चैतन्य व श्री नित्यानंद प्रभूंचा करुणाभाव घेऊन इस्कॉनचे संस्थापक आचार्य कृष्ण कृपाश्री मूर्ती अभयचरणारविंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपाद अमेरिकेला निघाले. वयाच्या 70व्या वर्षी श्रील प्रभुपादांनी जगभर भगवान श्रीकृष्णांच्या पवित्र नामाचा प्रचार व प्रसार केला व याचा पुरावा आज आपल्या सगळ्यांसमक्ष आहे. जगभरात आज 192 देशात 600 अधिक मंदिरे, केंद्रे, कृषी क्षेत्रे व गुरुकुल आहेत. प्रत्येकाने आपले जीवन भगवान श्रीकृष्णांना समर्पित केले आहे. प्रत्येकाच्या मुखावर, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, ख्रिश्चन असो व इतर कोणत्याही धर्माचा असो, प्रत्येकाच्या मुखावर जय सचिनंदन गौर हरी, गौर निताय की जय चा जय घोष व मुखात नेहमी नाम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.